आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. क्षयरोगाचे अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारी 100 दिवसांची विशेष मोहिमेच्या सुरुवातीची पंतप्रधानांनी केली घोषणा. भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार उद्योग निर्मिती करणारे क्षेत्र राहणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात माहिती. राज्य विधिमंडळाच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनाचं आजचं कामकाज स्थगित. 9 तारखेला अध्यक्षांची निवड. आणि नागपूरसह पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. टीबी अर्थात क्षयरोगाविरुद्धचा भारताचा लढा नुकताच बळकट झाला आहे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्षयरोगाचे अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या 100 दिवसांच्या विशेष मोहिमेच्या सुरुवातीची घोषणा केली. केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी लिहिलेला लेख वाचण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. पंतप्रधान समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हणाले की क्षयरोगाविरुद्धचा आमचा लढा आता बळकट झाला आहे. क्षयरोगाला पराभूत करण्यासाठी सामूहिक भावनेने समर्थित अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून 100 दिवसांची विशेष मोहीम आज सुरू होत आहे. भारत क्षयरोगाशी बहुआयामी पद्धतीने लढा देत असून यात रुग्णांना दुप्पट मदत, जनभागीदारी, नवीन औषधे, तंत्रज्ञान आणि उत्तम निदान साधनांचा वापर यांचा समावेश आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन क्षयरोग दूर करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करूया असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. याशिवाय निक्षय मित्र उपक्रमातून पोषक आहार योजना राबवण्यात आल्यामुळे भारताच्या क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये कमालीची सुधारणा दिसून येत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी समाज माध्यमावर नमूद केलं आहे. दरम्यान राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपूर शहरामध्ये 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज स्थानिक सदर पोलीस स्टेशन जवळील जिल्हा नियोजन भवन इथून करण्यात आला. भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र राहणार असून लिथियमचे जगातील सुमारे 6% साठे हे जम्मूमध्ये प्रमाणात सापडल्याने हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात 60 कोटी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येईल. त्याचप्रमाणे लिथियम आयन बॅटरीची किंमत कमी होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे दिली. ते आज नागपूरच्या राजनगर स्थित केंद्रीय गृहमंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय NFSC येथे इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन या विषयावर एका कार्यशाळेत संबोधित करत होते. यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की गेल्या 3 वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमध्ये 30 आग लागल्याच्या घटना घडल्या असून यामुळे ई व्हेईकलच्या बाजार व्यवस्थेवर परिणाम होत होता. परंतु रक्षा संशोधन विकास संस्था DRDO तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT यांच्या तज्ज्ञ कमिटीने बॅटरी सुरक्षा यावर संशोधन केले असून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज स्टँडर्ड अर्थात AIS या सुरक्षा मानांकनाने बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली असून इलेक्ट्रिक बसेसमध्ये फायर डिटेक्शन अलार्म सुद्धा आपण आता अनिवार्य केला असल्याचं त्यांनी सांगितलं. ईव्ही बॅटरी वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातील नियम केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 2022 लाच आखले असून या संदर्भात बॅटरी रिकव्हरी आणि रिसायकलिंग व्यवस्थापनाकरिता बॅटरी उत्पादकांवर हे नियम बंधनकारक केले असल्याचं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. हायड्रोजन, इथेनॉल, CNG, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन असून या इंधनाच्या वापराने किफायतशील, प्रदूषण मुक्त असे इंधन उपलब्ध होऊन यामुळे सुरक्षित परिवहन सुनिश्चित होणार आहे. शेतातील तणस, परळी, ऊसाची मळी यापासून बायो CNGच्या निर्मितीचे 400 प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी 60 प्रकल्प सध्या सुरू झाले असून भंडारा जिल्ह्यात सुद्धा राईस हस्कपासून बायो CNGचा प्रकल्प चालू झाला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जप्त केलेली संपत्ती मुक्त करावी असे आदेश दिल्लीतील न्यायाधिकरण न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत. आयकर विभागानं ऑक्टोबर 2021 छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेली सुमारे 1000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शासकीय सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान प्रशासन गाव की ओर ही देशव्यापी मोहीम सुरू केली जाणार आहे. प्रशासन गाव की ओर ही मोहीम 2 ते 31 ऑक्टोबर 2024 या काळात केंद्रीय मंत्रालय, शासकीय विभाग व सार्वजनिक उपक्रमांनी राबवलेल्या विशेष मोहीम 4 चे विकेंद्रित स्वरूप आहे. या अभियानात 700 पेक्षा जास्त जिल्हाधिकारी सहभाग होतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कामकाजाला सुरुवात केली. विधानसभेच्या अध्यक्षांची निवड येत्या 9 तारखेला होणार असून यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची वेळ रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ठरवण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. यानंतर चैन सुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या सदस्यांना शपथ देण्यात आली. हे चौघे कोळंबकर यांच्यासोबत तालिका सदस्य म्हणून कामकाज पाहतील. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमदारकीची शपथ देण्यात आली. इतर आमदारांच्या शपथविधीनंतर सभागृहाचं आजचं कामकाज तहकूब झालं. उद्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल. विदर्भात विशेषतः पूर्व भागात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अद्यापही विदर्भात किमान तापमान झालेली वाढ कायम आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यात 7.4° सेल्सिअस इतक्यात किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर भंडारा जिल्ह्यात 34.2° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. उद्या देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. आगामी काही तासात नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह अत्यंत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आसान्य फाउंडेशन आणि एपीईआय नागपूर युनिटने भारतीय वनसेवेतील सेवानिवृत्त अधिकारी जर्नेल सिंग आयएफएस यांच्या अध्यक्षतेखाली काल रविनगर इथं आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकाला स्वतःच्या मानवी हक्काचे रक्षण करता आले पाहिजे, अन्याय सहन न करता संघटित होऊन विरोध केला पाहिजे असे मत जर्नेल सिंग यांनी मांडले. यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर यांनी प्रास्ताविकातून एपीईआय या संघटनेच्या कार्याविषयी माहिती दिली. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने साहित्यिक सुनील चिंखेडे यांच्या निराकाराचे यात्रिक या पुस्तकाचं प्रकाशन उद्या 8 डिसेंबर रविवार रोजी सायंकाळी 5:30 होणार आहे. लेखक, समीक्षक संजय आर्वीकर आणि युगवाणीचे संपादक कवी प्रफुल्ल शिलेदार यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राचार्य डॉ अजय देशपांडे हे प्रमुख वक्ते या नात्यानं पुस्तकावर भाष्य करतील. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय सैन्य दलाच्या धैर्य, पराक्रम, समर्पण आणि त्यागाला वंदन केलं. आजचा दिवस भारतीय सशस्त्र सेना दलाच्या पराक्रमाचा आणि हौतात्म्याचा सन्मान करण्यासाठी पाळला जात असल्याचं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सशस्त्र सेना दलाच्या कार्याची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. देशवासियांनी सशस्त्र सेना ध्वज दिन फंडात योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2024 लेखी परीक्षेची वेळापत्रकं विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील काही परीक्षांच्या वेळापत्रकात नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. ज्या परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एमएससी बॉटनी, एमएससी मायक्रोबायोलॉजी, एमए एनईपी व एमपीए ड्रामा थिएटर या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत. बालरंगभूमी परिषदेचं पहिलं बालरंगभूमी संमेलन 20, 21 आणि 22 डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट नाट्य अभिनेते मोहन जोशी असतील. संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशी यांच्या हस्ते होणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्षयरोगाचे अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारी 100 दिवसांची विशेष मोहिमेच्या सुरुवातीची पंतप्रधानांनी केली घोषणा. भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार उद्योग निर्मिती करणारे क्षेत्र राहणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात माहिती. राज्य विधिमंडळाच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनाचं आजचं कामकाज स्थगित. 9 तारखेला अध्यक्षांची निवड. आणि नागपूरसह पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.